आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडीसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यादरम्यान सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बुडून 8 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारताचं सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला. जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो. हे पहिल्यांदा घडलं. इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात सरकारनं 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून वर काढलं आहे. विकसित भारत हे केवळ सरकारचं राजकीय पक्षाचं स्वप्न राहिलं नसून तो देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा संकल्प झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाकविरोधी कायदा, CAA, भारतीय न्याय संहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. एका टप्प्याचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे. पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले. गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात राज्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. देशाच्या 21 वर्षांच्या विकासाचा पथदर्शी आराखडा देशासमोर ठेवल्याचं सांगून राज्याला गेल्या 12 वर्षात 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं असो की राज्यातल्या किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत मिळालेलं स्थान, अयोध्येचं राम मंदिर ते कलम 370 काढून टाकणं यासारख्या ऐतिहासिक निर्णयांमुळे देशवासियांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या ऑपरेशन सिंदूरचं यश देखील मोदी यांच्या ठाम नेतृत्वामुळे मिळाल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे. सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे. विकास आणि विरासत या दोन्हीचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे. जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जवळपास 250 एकर क्षेत्रावर नवी मुंबई इंटरनॅशनल मेडीसिटी ही जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीनं काल क्लिव्हलँड ओहायो इथं राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक ब्रुकफील्ड आणि आरोधन हेल सिटी यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी ओहायो इथं या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभा यांना एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील तफावत दूर करण्यासाठी विद्यापीठं, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्या दरम्यान प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या सहयोगानं आयोजित तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतिवर्धन यावरील कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुनील भिरुड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विद्यार्थी आणि उद्योजक उपस्थित होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलिसांचा काल पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एका खासगी माध्यम समूहाकडून आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करताना राष्ट्र उभारणीला मदत करणाऱ्या बातम्या आणि दृष्टिकोन मांडण्याबाबत पत्रकारितेत विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं. शहरांची वाढती लोकसंख्या पोलिसांच्या ताणात भर घालते, मात्र त्यांच्या कामाची क्वचितच प्रशंसा होते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची काल घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल 8 जणांचा बुडून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं सिंदफणा नदी पात्रात भाविकांना घेऊन जाणारी नाव नदीच्या मध्यभागी असताना उलटली. यामध्ये 35 भाविक होते. यापैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात नाव उलटल्यानं 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. जलाशय परिसरात फिरायला गेलेल्या 9 तरुणांनी मासेमारी करणाऱ्या बोटीतून नौका विहार करताना ही घटना घडली. यापैकी 7 तरुणांना वाचवण्यात यश आलं. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीत बुडून 3 भावंडांचा काल दुपारी मृत्यू झाला. मूळ सांगलीचे रहिवासी असलेले हे भाऊ सुटीसाठी खेडच्या नातेवाईकांकडे आले होते. पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले असता खोली आणि वेग यांचा अंदाज न आल्यानं ते बुडाले. रायगड जिल्ह्यातील काशी समुद्रात बुडून काल एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या पर्यटकाला जीवरक्षकानं वाचवलं. जळगाव जिल्ह्यातील ताडपत्री विक्री करणारे 3 व्यापारी काशीत आले होते. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या प्रगतीसाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पंतप्रधानांचा विक्रमी कालखंड देशासह राज्याच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या मेडिसिटीच्या उभारणीसाठी राज्य सरकार आणि क्लिव्हलँड क्लिनिक यांच्यात काल ओहायो इथं सामंजस्य करार. आणि राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.